chinimandi.com पॉडकास्ट।
ऊस मूल्यात घट झाल्याने फिजीच्या शेतकऱ्यांचे नुकसान। नॅशनल फेडरेशन पार्टी। नॅशनल फेडरेशन पार्टीचे नेता प्रोफेसर बिमान प्रसाद यांनी दावा केला 85 डॉलर प्रति ऊसाच्या गॅरंटीकृत किमतीमध्ये 2.89 डॉलर इतकी कपात करण्याचा सरकारचा निर्णय फिजीच्या साखर उद्योगाला कोसळण्याचा कारण बनेल। यामुळे ऊस शेतकऱ्यांना मोठे नुकसान होऊ शकते। त्यांनी दावा केला की 2019 मध्ये 18,06,389 टन ऊसाच्या एकूण पिकाप्रमाणे प्रति टन 2.89 डॉलरच्या कपातीमुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहात जवळपास 5.04 मिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे। बिमान प्रसाद यांनी सांगितले की ऊस उत्पादन कापणी आणि वितरणाच्या न्यूनतम सरासरी मूल्यावर प्रतिटन 7 डॉलर खर्च होतात, ज्यानंतर शेतकऱ्यांना केवळ 22.21 डॉलरचा लाभ होईल, ज्याचा अर्थ असा आहे की 8,330 उत्पादकांना 16 महिन्याच्या अवधीमध्ये एक हंगामासाठी 3,153.82 डॉलरचे उत्पादन मिळेल। दरम्यान गेल्या आठवड्यात अटॉर्नी जनरल आणि वित्त मंत्री अय्याज सय्यद खय्यूमने सांगितले की ज्या लोकांना साखर उद्योगाबाबत फारसे काही माहीत नाही त्यांनी या मुद्द्याचे राजकारण करू नये।